चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोल्हापुरात तासभर पावसाचं थैमान। शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक तास जोरदार पावसानं झोडपून काढलं। यामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबल्याचं दिसत होतं। गेल्या काही दिवसापासून दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे। आज दिवसभर कडकडीत ऊन पडलं होतं। सायंकाळी 5 नंतर वातावरण ढगाळ झालं। 7 सुमारास पावसाला प्रारंभ झाला। काही वेळात पावसाचा जोर वाढला। काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की समोरील काही अंतरावरील दिसत नव्हतं। पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। काहींनी दुकानं, हॉटेल, टपऱ्या आदी जागा मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला, तर काहींनी भिजत जाणं पसंत केलं। पावसानं अनेक रिक्षा थांबे रिकामी झाले। रस्त्यावर रिक्षा मिळत नव्हत्या। KMTच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम झाला। शहरात आलेल्या भाविक पर्यटकांची त्रेधा तिरपीट उडाली। शहराच्या प्रमुख बाजारपेठा, व्यापारी पेठातही व्यावसायिकांची पावसानं दैना उडवली। निवडणूक प्रचारावरही पावसानं पाणी फिरवलं। काही उमेदवारांना रात्रीच्या कोपरा सभा, पदयात्रा रद्द कराव्या लागल्या। जोरदार पावसानं गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं। अनेक गटारींना नाल्याचं स्वरूप आलं होतं। शहराच्या अनेक भागात पाणी साचलं। ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, परीख पूल, जनता बाजार चौक, विनस कॉर्नर, कोंडाओळ, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, CPR चौक, जयंती नाला पूल आदी अनेक ठिकाणी पाणी साचलं। CPR चौक आणि जयंती नाला पुलावर निम्मा रस्ता पाण्यानं व्यापून गेला होता। पावसानं काही काळे जनजीवन विस्कळीत झालं होतं।